लाइट्स कैमरा ऍक्शन.
हाय, मी सोनाली कुलकर्णी. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
आणि एक असतं की आपल्याकडे एक आठवण असते, ती म्हणजे आपल्याला बाल वर्गानंतर जे सर्टिफिकेट दिले जातं ना, त्यात एक साधारणतः लिहिलेलं असतं की बडबडी आहे, यु नो. तुझं काही आठवतंय तुला असं?
हो, मला अजून आठवतंय माझ्या शिशुगटातलं ते प्रगती पुस्तक. तर तिथे लिहिलं होतं की ते ऍक्टिव्हिटीज देतात ना मुलांना, तर पीठ चाळायला दिल्यावर चाळण हलवायची सोडवून बाकी सगळं अंग हलवत बसते असं लिहिलं होतं. म्हणजे मी खूपदा इमॅजिन केलंय की चाळण अशीच आहे आणि मी मांडी घालून बसली आणि मी खूप हलतीये. ह्या शेरा मला आठवतोय. आणि आता माझी मुलगी, मी तिला कधी कधी रागवते ना की दात नीट घास कावेरी, की ती ब्रश तिथेच ठेवते आणि ती जवळजवळ एक नाच करते असा. आणि माझ्या मनात येतात काय करू, आता माझीच मुलगी आहे,
आलंय कुठेतरी आलंय. कॉलेज तुझं कुठलं होतं तेव्हा प्रपोजल्स बरेच आले असणार, लव्ह लेटर्स आले असणार. एखादा प्रपोजल, एखादा डे असतो कॉलेजमधला जो खूप आठवणीत राहतो, तर त्याबद्दल सांग, कॉलेजचा प्रवास कसा होता?
फर्ग्युसन कॉलेज, त्याच कॉलेजला ऍडमिशन हवी होती. कारण फर्ग्युसनची जी सांस्कृतिक परंपरा होती, एकूण जो वारसा आहे तिथे घडलेल्या विद्यार्थ्यांचा, त्याबद्दल मला प्रचंड आकर्षण होतं. आणि डॉक्टर विमा बाचल होते तिथे, मला त्यांच्या हाताखाली शिकायचं होतं, मी त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं. मला बाचल सर आवडायचे म्हणून मी पॉलिटिकल सायन्स घेतलं होतं. आमच्या कॉलेजची वास्तू, तिथली झाडं, हे सगळं माझ्यासाठी खूप पॅशनेटली लक्षात राहिलेल्या गोष्टी आहेत. आणि माझ्या मैत्रिणी, मित्र, आता व्हॉट्सॲपमुळे आम्ही परत एकदा सगळेजण एकत्र आलो आहे ना, ते व्हर्च्युअल जगसुद्धा खूप बरं वाटतं. की आम्ही किती प्रवास करून आलो आहे आता सगळेजण, कॉलेजमधनं पासआउट होऊन किती वर्ष झाली, पण आता आम्ही पुन्हा एकत्र आहोत आणि किती घट्ट असते ती मैत्री.
तेव्हा आपण कोणी नसतो आणि त्यांनी आपल्याला जे आहे तसं बघितलेलं असतं.
एक्झॅक्टली. मी माझी मैत्रीण अमृता पटवर्धन, तिच्या घरी मी गेले होते पहिल्यांदा आणि गप्पा मारता मारता पाव किलो बाकरवड्या खाल्ल्या होत्या आणि कळलंच नव्हतं की आपण संपवले आहेत. किंवा आम्ही समूह नृत्य केलं होतं, एकांकिका तर दणकून केल्या, साहित्य सहकार मध्ये भाग घेतला होता, हे होत होतं. पण गंमत अशी होती की इतकं काम करत होते मी की मला असे प्रपोजल वगैरे गोष्टींसाठी वेळच नव्हता. माझं शेड्यूल तुला सांगते मी 11वीपासूनचं. मी सकाळी कॉलेजमध्ये यायचे बास्केटबॉल आणि स्पोर्ट्ससाठी. पहिली 5 लेक्चर्स बऱ्याचदा अटेंड करायचे, पण शेवटचं सोशिओलॉजीचं लेक्चर माझं बुडायचं, कारण मी नोकरी धरली होती पहिल्या 6 महिन्यानंतर बालकल्याण संस्थेमध्ये. तर मी फर्ग्युसनहून औंधला सायकलनी जायचे, बालकल्याणमधनं सायकलनी घरी यायचे, दूध प्यायचे आणि SNDT कॉलेजला नाचाच्या क्लासला जायचे, भरतनाट्यम. तिथे 4 ते 5 तास नाच, मग घरी यायचे आणि त्याच्या पुढे कधीतरी एकांकिकांची प्रॅक्टिस वगैरे. तर तू इमॅजिन कर की मला बाकी कुठल्या गोंधळाला वेळच नव्हता. आणि चुकून एखाद्या मित्राने धाडस करून असं काही म्हणलं की मी हसत सुटायचे.
समहाव मला का कोणाचं कसं वाटलं होतं की असं काही केल्यानंतर तू हसत असशील म्हणून.
हो, म्हणजे फुलं बिलं दिल्यावर मला असं वाटायचं मला काय, तू हिला देतोस का जयश्रीला, ती किती गोड आहे, मला कुठे आता, माझ्या मी प्रॅक्टिसला चालली, आता तुला उत्तर द्यायलाही मला वेळ नाही आहे असं मला व्हायचं.
अरे देवा, म्हणजे त्यात स्वतःच ऑप्शन द्यायचे की अरे ही बरी आहे का वगैरे.
मी काय, मी लास्ट ऑप्शन असायला पाहिजे, कारण काय, सॉरी आहे मला जरा वेळ नाही आहे त्यामुळे असं.
आणि मला सांगे, कॉलेजच्या दिवसांमध्ये ना उधारी एक गोष्ट असते बाबा, आणि एक तर ते छोट्या छोट्या पैशांमधनं काहीतरी केलेली पार्टी फार लक्षात राहते, कारण ती आपण जमवून साठवून केलेली असते. तशा काही आठवणी आहेत तुझ्या?
हो, मी वैशालीत फार कमी वेळेला गेलेली आहे, कारण माझ्याकडे पैसेच नसायचे. त्याला कारण हे आहे की एका मैत्रिणीचा वाढदिवस होता आणि तिला काहीतरी तिच्या आईबाबांनी 100-150 रुपये दिले होते की तू तुझ्या मित्रमैत्रिणींना पार्टी दे. आणि तिच्या वाढदिवसाला मी काहीतरी इतकं बकाबका खाल्लं आणि चहा प्यायले आणि मला खूप लाज वाटली. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपल्याकडे पैसे नसताना आपण कसं जायचं वैशालीमध्ये. म्हणजे सुरस रम्य कथा मी ऐकल्या आहेत की वैशालीत आम्ही या हंडलं आणि त्या हंडलं आणि असं गंमत केली. ती गंमत माझ्या वाट्याला आली नाही, कारण माझ्याकडे उडवायला पैसेच नव्हते कधी, कारण आमच्या घरी पॉकेट मनी द्यायचे नाहीत, त्यामुळे किती वेळा मागणार. आणि आपण मोठेही झालेलो असतो. मग नोकरी करायला लागल्यावर पैसे मिळायला लागले, मग फार छान वाटायला लागलं. मला जे बरं वाटायला लागलं की मित्रमैत्रिणींना असं म्हणणं की एकांकिकेच्या प्रॅक्टिसला ए कोण काय करणार आहे, तर तेव्हा आपल्यासारखे काही जण असतात ना ज्यांच्याकडे पैसे नसतात, ए नको नको आपण प्रॅक्टिस संपली की घरी जाऊ वगैरे असं म्हणणार आहे. असं माज करायचा की हे पाव सॅम्पल सगळ्यांना मागवा, गप्प बस, आत्ता चहा आणि क्रीम रोल खायचाय म्हणजे खायचाय. तर ते माझ्या मनात खूप होतं की मी माझ्या सगळ्या जवळच्या माणसांना मी बँक वाटले पाहिजे असं माझं फार होतं. 93.5
रेड एफएम बजाते रहो.